الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين اللهم صل على محمد وآل محمد كلام جي خدمت ۾ عرض ڪيو هو ته مجلس جي ابتدا ۾ اوهان جي طرفان ڪجهه سوالات جو به حصو رکھنداسين थी सघे थो अमां खे इहे शइ न ई लॻे लेकिन बहरहाल दर्सगाह तेसि ताईं मुकमिल न थींदी आहे जेसि ताईं सवाल न थिए सवाल करणु ॼण त अधु इल्म आहे इल्म जी कुंजी सवाल आहे तंहिंजे करे सवाल करणु सिखो ऐं सवाल करण जी जुरत पंहिंजे अंदरि पैदा कयो कोई बि सवाल हुजे लिखी बि ॾेई सघो था ज़बानी बि करे सघो था या अॼुकल्ह जेके ही नवा ज़रिया अची विया आहिनि SMS जे ज़रिए मोकिले सघो था ईमेल जे ज़रिए मोकिले सघो था जंहिं बि ज़रिए सां पहुचाइणु चाहियो सवाल करे सघो था हिन वक़्तु बि कोई बि सवाल हुजे कल्ह मूं गुफ़्तगू कई हुई या दीनी मज़हबी हवाले सां कोई बि सवाल हुजे भले कयो बिस्मिल्लाह इहो बुनियादी तौर ते इहो सम्झणु त इहा का वॾी साज़िश आहे हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जे बयानीअ जी पाकिस्तान में बि काई बि पज़ीराई कोन्हे का कोई हिन खे अहमियत ॾियण जे लाइ तयारु कोन्हे हुन जी ज़बान तव्हां ॿुधो ज़बान बद अख़लाक़ी आहे उन्हनि जो अगरि ॻाल्हियूं ॿुधो त तव्हांखे गाॾियुनि खां अलावा मुश्किल शइ मिलंदी इहा शइ कोई बि क़बूल करण लाइ तयारु कोन्हे तंहिंजे करे हिन में परेशान थियण जी ज़रूरत न आहे त को वॾी तहरीक आहे ऐं कुझु जेको आहे करे वेंदी हिन वक़्तु अहले बैत जी हीअ तहरीक जेका आलमी बणिजी चुकी आहे 2 करोड़ 2.5 करोड़ हर साल अरबईन ते चहलम ते करबला में जमो थियनि था इन तहरीक जे मुक़ाबले में ई कुझु बि कोन करे सघंदा इन्हनि ॻाल्हियुनि खे नज़र अंदाज़ करे छॾींदा कयो ॼण त इहे आहिनि ई कोन बाक़ी जेसि ताईं सवाल विलायत ताईं हिनजो आहे इनशा हिन पूरे अशरे में अव्हां जे ख़िदमत में ॻाल्हियूं अर्ज़ु थींदियूं रहंदियूं इन ई हवाले सां इन सां इनशा अॼु जे मजलिस में बि कुझु बुनियादी ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुसि जी
जी दौरे हाज़िर में जेके शीयत ख़िलाफ़ साज़िश थी रहियूं आहिनि उन साज़िशुनि जे लाइ यानी आम शीअ खे आज़ादार शीअ खे पंहिंजो किरदारु कहिड़े नमूने सां अदा करणु खपे
जी हा बुनियादी तौरु आसान तरीक़ो अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो मिसाल तौरु मुश्किल पेश आई अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहि सलातु वस्सलाम जे दौर में छो त हीउ पहिरियों मौक़ो हुयो जॾहिं ॿिन्ही पासे ॾे मुसलमान आहिनि हिन पासे ॾांहुं अली इब्न अबी तालिब आहे हुन पासे ॾांहुं बि मुसलमान आहिनि साहबा आहिनि हथ खे रसूल अकरम जी घरवारी आहे त इन सूरत हाल में रसूल अकरम जन अॻु में ई सुञाणप जो ज़रियो ऐं वसीलो ॿुधाए छॾियो हुयो ज़रियो ऐं वसीलो कहिड़ो ॿुधायो हुयो ज़रियो ऐं वसीलो इहो ॿुधायो हुयो त ए अम्मार तोखे बाग़ी गिरोह क़तलु कंदो तंहिंजे करे जंहिं पासे अम्मार आहे उन पासे हक़ आहे ऐं उनजे मदे मुक़ाबिल जेको बि आहे उहो बाग़ी आहे इन अंबार जी शहादत का अग में काफ़ी मुसलमान परेशान हुआ, लेकिन अंबार की शहादत का सभी से वाज़ थी वो त हक इन पास मद्दे मुकाबिल जेके भी ये सब बागी गुरु अज के दौर जो अंबार केर इन करे तो असांगे अज के दौर जो अंबार गोल्हणो आ। अज के दौर जो अंबार इमाम खुमैनी आयतुल्ला खामनेई इनके ऐसो जै पास अंबार नजर अचे उन पास हक जै पास अंबार की दुश्मनी नजर अचे यह दीन से बगावत जी। असा ब लफ्ज इस्तेमाल थन गाली है बो मुकसर गाली छा तो वे गाली उनके वे जो अहल बेत के खुदा समझे खुदा के बराबर समझे अल्लाह से शरीक करार दे यो गाली है या रसूल अकरम का अलावा कें बे के नबी समझे यो गाली है ब यानि जैके चाहिए सिफतू जैमें होजन बिन्हीं में कई भी वो गाली है या तो मुहम्मद आलि मुहम्मद में कें भी खुदा समझे खुदा के बराबर समझे यो गाली है या नबी अकरम का अलावा बे कें नबी समझे यो भी गाली है। मुकसर चाहे मुकसर वरी हेठ जेको अहल बेत के खुदा के तरफा बनायल इमाम नथो समझे यो मुकसर है। जेको अहल बेत के मासूम नथो समझे यो मुकसर है। जेको अहल बेत की इतात पांजे मथा फर्ज नथो समझे यो मुकसर है। तेरे करे टे सिफतूं यो समझे तो ये पान ठही वेठा तरह भी मुकसर है। समझे तो गैर मासूम हैं तरह भी मुकसर है। समझे तो इन इतात असाजे मथा फर्ज को तरह भी मुकसर है। ये टे सिफतू अगर कें होजन तो वो मुकसर है। जन मथे खड़ी वही खुदा से मिलाए तो यो गाली है। इन विच में शियत है जैसी जेतरी मारिफत उनो ओतरो दर्जो मारिफत में जो दर्जो हों मथे हों जो हेठ हों हेठ हों दुनिया में ब इंसान बे मारिफत में बराबर को एस ताई जो अम्मार अबूजर सलमान मिकदाद ये बराबर को मारिफत में बराबर ना है। हदीस है जैमें चे वो तो सलमान ईमान के दह दर्जन से आ अबूजर नव दर्जन से आ मकदाद अठ दर्जन से हाँ असल मसलो यो आको मथे दर्जे वो आठे दर्जे वाले के समझे असल मसलो इत गड़बड़ तो थे दर्जो मथे अस ये समझे तो बबा असल हिं होजन घुर्जे ही घट तो समझे हाँ करें इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम उसूल काफ़िए में वजाहत से इन मसले के बयान किया। मौला फरमाया तो ये न हो जो मथे दर्जे वो मिसाल तौर तो बे दर्जे वो पेरे दर्जे वाले के चवे तू तो मोमिन आही को मोमिन तो बस मैं मौला फरमाया तो वो इन टे दर्जे वो चवंद तो तू मोमिन आही को मोमिन मैं मौला फरमाया तो ये मथे हल्दा वो दहे दर्जे वो नवे दर्जे वन के चवंद तुम मोमिन आयो ही को मौला फरमाया तुझो ईमान केतरो भी हो लेकिन मासूम के मुकाबले में तो कोने इन मतलब आसने के चवंद तट ईमान को मौला फरमाया ना यो तरीको ना छा कयो मौला फरमायो मथे दर्जे वारे जी जिम्मेदारी या है तो हेठे दर्जे वारे जो हथ पकड़े नरमी से मथे खड़ी अचे अगर खड़ी सके तो खड़ी अचे न तो जो जिते है उते उनके रहण दियो ईमान जा दर्जा हैं मारिफत जा दर्जा हैं बिन मानुन जा दर्जा बराबर ना ہی متھو درجو ہی ہٹھو درجو نہ ان درجے کا متھے نہ ان درجے کا ہے جی کوئی سوال ہوجے کہو بھلی گالا سوال کہو اعتراض کہو جس تائیں سوال کرن جی جرت نہیں دی تس تائیں مولا جو شاگرد نہ تھیندو سلونی مولا فرمایو سوال کہو سوال جی جرت پیدا کہو جی جی مجتہد جی مجتہد مجتہد کے پرانے دور میں فقیہ چوندا فقیہ فقیہ چاہے جے کو قرآن ای سنت کے اترے قدر سمجھے تو ان جی بولی ان جو مزاج ای موضوع میں جتریوں آیتوں جتریوں حدیثوں وہ سب جمع کرے تو ان میں کوئی بھی شرعی دینی حکم کڈھی سکے تو جے میں یا علمی صلاحیت ہوجے وہ فقیہ وہ مجتہد ہے تاں کہ اگر جو ابھی یاد نہ ہو جائے تو گھٹ میں گھٹ امام حسین علیہ الصلوۃ والسلام جو خط جو کو عموماً بیان کیا ویندو ہے حبیب ابن مظاہر کے لیے ان کے مولا لکھو ت رجل فقیہ فقیہ یہ ساگوئی مجتہد وارو لفظ جو کو وہ معنی ساگی یا مجتہد فقیہ ایکڑو ہی معنی ہے جے کو دین میں اترو ماہر ہو جے جن جی علمی مہارت اتری ہو جے جو قرآن مجید سنت تے پوری نظر ہو جے ان میں دینی حکم کڈی سکے جی چار رکعتوں بھول جی تھا جی 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 یہ شکیات نماز اور مسئلہ کافی ڈرگ ہوا یہ ہکڑے منٹ میں کون سمجھ میں ٹھیک ہے تھوڑا فارمولا بدایا تو ایک حد تھی وہ یہ جے نمازوں آہنی برکاتی مثال طور صبح جی نماز ہاں برکاتی نماز میں جی شک پوے تو پہ آل ہے بی آل ہے ٹری آ تو نماز باطل ہے بن رکعتن میں شک نماز وئی اچھا یہ ذہن میں رکھو شک چھا کے چبو شک چھا کے چبو مثال طور پرے گا ایکڑی شے اچے تھی الائے گڈ ہوا الائے خچر 50% ہن پاسے 50% برابر جنے برابر ہو جے تے ان کے شک چبو ٹھیک ہے ان کے ساتھ چبو شک نہ ہیڈے ودیق نہ اوڑے ودیق پر جگہ ہکڑے پاسے ودیق ہو جے مثال طور بابا 51% لگے تو تے گڈا ہوا پر 49% تھی سکے تو کھچر ہو جے ہانی شک نہ رہو یہ ودیق جو کو پاسو ان کے احتمال چوندا ہیں ان ننڈے کے وہم چوندا ہیں ٹھیک ہے یہ وہم ہو احتمال جکڑے انسان کے نماز کی رکعتوں میں احتمال آ تو یار گھنو امکان یہ آ تو بی رکعت ہے پر تھوڑو یہ آ تو تھی سکے تو پہری ہو جائے وہ احتمال تے عمل کرے یہ شک ہے ہی کون یہ شک نہ ہے شک ہوا جو برابر ہو جائے ادے بوترو ادے بوترو فیصلو تو کرے سکے تو کہیں پاسے ودھیک ہے یا کہیں پاسے گھٹ ہے ہاں فیصلو کرے جو کہیں پاسے ودھیک ہے ان تے عمل کرے نماز پوری کرے چلے اچھا ہاں جے کہ برکاتی نماز ہے ان میں شک تھیو نماز ہوئی جے کہ ٹے رکعتی نماز ہے جی مغرب جی نماز ہے ان میں بھی شک پیو نماز ہوئی شک جائز ان چے رکعتی نماز پر وہ بھی کدے جدے برکات پڑھی ہانے ٹے رکعت میں ہانے تو شک پویس تے الائے ٹری الائے چوتھی یا الائے چوتھی الائے پنجی بھی پڑھا تو پو یہ جائز ہے ان میں چھا کرے جو کو ودھیک پاسو وہ سمجھی نماز پوری کرے مثال طور شک تو پیس تو ٹری آلائے چوتھی آ تو چوتھی سمجھی نماز پوری کرے پو وری ہکڑی رکعت بھی احتیاط جی پڑھی چھڑے بس سجدہ سہ وجہ جو کو کرے چھڑے نماز صحیح बाकी तफ़सील घणी आहिनि जेके जेके चइबो आहे त तफ़सील सां सम्झाइण जी ज़रूरत आहे। जी जी तशहुद अगरि विसरी वियो त कोई मसइलो कोन्हे, छो त नमाज़ जा रुकन जेकॾहिं विसरी वञनि त पोइ नमाज़ कोन थींदी। हीउ तशहुद रुकन कोन्हे, वाजिबु आहे पर रुकन न आहे। तंहिं करे अगरि तशहुद विसरी वियो आहे त बाद में तशहुद पढ़े, ॿ सजदा सहव करे छॾे, नमाज़ पूरी आहे, सही आहे। ॼाणी वाणी छॾींदो पोइ नमाज़ वेंदसि, भुल में थी वियो आहे ख़ैर आहे। जी इनशाला कॾहिं अर्ज़ु कंदुसि त रुकन कहिड़ा आहिनि ऐं सिर्फ़ु वाजिबु कहिड़ा आहिनि। जी जी हा, मुंहिंजे ख़्याल में अॼु जी मजलिस में जेको कुझु अर्ज़ु करण वारो आहियां उहो हिकिड़ो दफ़ो ॿुधी वठो, उन खां पोइ इनशाह तकलीद वारो मसइलो जेको अचींदो, छो त तकलीद हे अहकाम में अहकाम बाबा नमाज़ घणियूं रकातूं आहिनि, वक़्तु कहिड़ो आहे। जीअं हाणे सुवाल थियो ही शक थिए त पोइ छा थींदो, सो इन्हनि अहकाम में नमाज़ रोज़ो हज ज़कात तहारत किराए जा मसला, इन्हनि जेके अहकाम आहिनि इन्हनि में आहे तकलीद। पर असां वटि मसइलो इहो आहे त असां अहकाम ते हलूं ई कोन, त पोइ तकलीद मां कंहिं छा में कंदुसि। जेकॾहिं मूंखे नमाज़ पढ़णी कोन्हे त वज़ू छो कंदुसि। सो पहिरियां दीन त सम्झो त दीन छा आहे, बाद में इनशाला इहो तकलीद जो मसइलो जेको आहे हिकु हद ताईं वाज़े कंदासीं इनशाला। सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद ते इनशाला। बाक़ी अच्छा जी जी मूं अर्ज़ु कयो त इन मसइले खे ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर जीअं त इब्तिदाई हिकिड़ी जेको आहे मूं गुफ़्तगु कई आहे, ॿ टे करे वठां त पोइ उन बुनियाद ते जेको आहे उहो मसाइल हल कंदासीं इनशा। सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद। हुसैनी सिफ़तुनि मां पहिरीं सिफ़त दीनदारी आहे, दीनदार हुसैन दीन जो सरदार आहे, दीन जो सरदार आहे। मुंहिंजो सरदार कॾहिं थींदो, जॾहिं मां सिर्फ़ु ज़बान सां न चवां त मां मुंहिंजी सरदार न, जॾहिं मां दीनदार थींदुसि त ख़ुदि ब ख़ुदि हुसैन मुंहिंजो सरदार थींदो। दीनदार थियण जी ज़रूरत आहे। हुसैन मोमिननि जो सरदार आहे, मुंहिंजो सरदार कॾहिं थींदो, जॾहिं मां ज़बान सां चवां न, इहा दावा आहे। जॾहिं मां मोमिन थींदुसि त हुसैन ख़ुदि ब ख़ुदि मुंहिंजो सरदार थी वेंदो। हुसैन जन्नतुनि जो सरदार आहे, सैयदा शबाब अहलुल जन्नत। मुंहिंजो सरदार कॾहिं थींदो, जॾहिं मां जन्नत में वञण जो अहल थींदुसि। हुसैन ख़ुदि ब ख़ुदि मुंहिंजो सरदार थी वेंदो। तंहिंजे करे सम्झण जी ज़रूरत आहे त बाबा दीन आहे छा, इहो दीनदार मूं वटि दीन आहे न आहे मूंखे कीअं ख़बर पए, सुञाणप त थिए त दीन छा आहे। छा असां सुञाणूं था त हीअ मोबाइल आहे, हीअ मिसाल तौरु जेको आहे उहो टिशू पेपर आहे, हीअ माइक आहे, हीअ दीन आहे। जेसि ताईं नथा सुञाणूं तेसि ताईं काई ख़बर कोन्हे। असांजे ॻोठ जो क़िसो आहे, असां वटि जेको आहे उर्दू ॻाल्हाइण वारो मौली साहिबु हूंदो, इंताही शरीफ़ मुंहिंजो उस्तादु हुयो। सो उर्दू ॻाल्हाइण वारो पंहिंजे शागिर्द खे चई त वञो ऐं जेको आहे बाज़ारि मां ककड़ी वठी आहे, पैसा ॾिनईसि ककड़ी वठी आहे। हाणे हुनखे इहा ख़बर कोन्हे त ककड़ी उर्दूअ में छा खे चवंदा आहिनि, पर वरी पुछण बि कोन थो चाहे त वरी सम्झंदो त मूंखे कोन थी अचे। हाणे हिन परेशानी में वियो बाज़ारि में, घुमी सभिनी खां पुछई ककड़ी ककड़े सिंधीअ में ककड़ी ॻोठ में कर ककड़ी छा आहे। वापसि मोटी आयो चयईसि ककड़ी कोन्हे का। हुन चयो बाबा जिते किथे पई आहे, चइमा सहिमा घुमे आयो आहियां। वठी वञे विहारियसि त जेको आहे गाॾे ते, चए भाउ हीअ ककड़ी वंगीअ खे ककड़ी चइबो आहे, वंगी। हाणे जेकॾहिं मूंखे ख़बर ई कोन्हे त दीन आहे छा, त मूंखे कहिड़ी ख़बर त मूं वटि आहे अलाए कोन्हे। पहिरियों सुञाणा त सही, त दीन चइबो छा पिया, दीन हुसैन आहे बाबा, ॻाल्हि सही आहे, पर हिन जुमिले जो मतिलब छा आहे? हिन जुमिले जो मतिलब इहो आहे त मुंहिंजो दीन इताअत हुसैन आहे, इताअत हुसैन। बाबा दीन छा आहे? ॾिसो, दीन समूरी पंहिंजी तालीमात टिनि सन में, टे सन। सभ खां पहिरियां ई दीन कुझु अक़ीदा ॾिए थो, बाबा हीअ अक़ीदा रख, हीउ ईमान रख। तौहीद पहिरियों अक़ीदो आहे, रिसालत, नबूवत, इमामत, क़यामत, बुनियादी अक़ीदा आहिनि, अक़ीदा हुजणु घुरिजनि। इहो दीन जी पहिरीं तालीमात ई आहे। कॾहिं दीन जी पहिरीं तालीमात तौहीद ते का मजलस ॿुधी आहे? किताब पढ़ियो आहे? कंहिं सां ॻाल्हि ॿोल कई आहे? समूरे दीन जो बुनियादु तौहीद ते आहे। अगरि तौहीद सम्झ में न आई, करबला बि कोन ईंदी। मां त तौहीद सम्झी कोन्हे, मां त तौहीद सम्झी कोन्हे। रिसालत छा खे चइबो आहे? नबूअत छा खे चइबो आहे? इमामत छा खे चइबो आहे? मां त कॾहिं ॿुधो ई कोन। नाला त ॿुधा आहिनि, ककड़ी नालो त ॿुधो आहे, पर ख़बर कोन्हे त हिन खे चइबो आहे अलाए हिन खे चइबो आहे। इहे रसूल, नबी, इमाम, इहो अलाह, नाला त सभु ॿुधा आहिनि, पर सुञाणा बि थो आहे न, अकायद सां कोन था पढ़ो। नंबर ॿ, दीन जो ॿियो हिसो अहकाम आहे, हुकुम। ही हलाल थी, हराम थी, ही वाजिब थी, ही फर्ज़ थी, ही मुस्तहब थी, ही मकरूह थी, ही मुबाह थी। मूंखे ख़बर आहे त ज़िंदगीअ में मां जेके कमु कयां पियो, इन्हनि जे बारे में दीन जा हुकुम कहिड़ा आहिनि? मां दुकान थो हलायां, तिजारत जा हुकुम मूंखे ख़बर आहे? कोन्हे ख़बर, कोन्हे ख़बर त मुंहिंजी तिजारत दीन जे मुताबिक़ आहे ई कोन। मां दीनदार कीअं थियुसि? बाबा मां नौकिरी थो कयां, पर नौकिरी दीन जे अहकाम जे मुताबिक़ आहे या न? मां हारपो थो कयां, ज़रात तुंहिंजी दीन जे हुकमनि जे मुताबिक़ आहे? तोखे ख़बर आहे त दीन ज़रात लाइ कहिड़ा हुकम ॾिना आहिनि? न, इहे पोख कयां थो। हिन जो मतिलबु आहे मूंखे ख़बर ई कोन्हे त दीन छा आहे। दीन जा अहकाम, ॿियो हिसो अहकाम आहे, पहिरियों हिसो अक़ाइद, ॿियो हिसो अहकाम आहे, हुकुम आहिनि। ज़िंदगीअ जो कोई मामिलो न आहे जंहिंमें दीन जो को न को हुकुम ज़रूरु आहे, या दीन चवंदो फर्ज़ आहे, या चवंदो हराम आहे, या चवंदो मकरूह आहे, या चवंदो मुस्तहब आहे, या चइबो मुबाह आहे। मां रोज़ानो कयां त थो कमु, पर मूंखे पाण खे ई ख़बर कोन्हे त जेको कयां थो इहो जाइज़ बि आहे अलाए कोन्हे। हीउ जेको चयो वियो आहे न त हर नेक कमु करण खां अॻु में बिस्मिल्लाह चओ, इन बिस्मिल्लाह जो मतिलबु छा आहे? इन बिस्मिल्लाह जो मतिलबु न आहे ज़बान सां चओ बिस्मिल्लाह, वाह इहो त अलाह चयो, बिस्मिल्लाह रहमान रहीम अलाह जी आयत आहे। मां बि साॻियो ई जुमिलो दोहिरायां त इहो त ईअं ई आहे, जंहिं नमाज़ चयो वियो त अक़ीमु सलात, नमाज़ क़ाइमु कर, मां चवां अक़ीमु सलात, अक़ीमु सलात, अक़ीमु सलात, नमाज़ त कोन थींदी। पोइ बिस्मिल्लाह रहमान रहीम जो मतिलबु छा आहे बाबा? बिस्मिल्लाह रहमान रहीम जो मतिलबु इहो आहे त हर कमु करण खां अॻु में सोच त अलाह जो हुकुम हिन में छा आहे, जाइज़ा कर नाजाइज़ा न करे, इहा इंसान जी बिस्मिल्लाह। ॿी तालीमात अहकाम आहे, अहकाम हुकुम। ٹی تعلیمات انسان جے لائے اخلاق عادتوں سچ جی عادت ہے کوڑ جی عادت ہے غیبت جی عادت ہے بیکھے آرام سکون پہنچائے مزے وٹھن جی عادت ہے یا بیکھے تنگ کرے مزے وٹھن جی عادت ہے عادتوں عادتوں ٹن شہن جو نالو تو دین بس بابا اللہ محمد محمد و آل محمد یہ شخصیت وہ ہن تقسیم کا مت آئی دین جی تعلیم ہی آئی ہے ڈاڈے آدم جا قصہ پڑھی چھڈیو یو دین کون ہے دین جی تاریخ ہے حضرت نوح جا قصہ پڑھو دین کون ہے دین وارن جی تاریخ ہے حضرت ابراہیم جا قصہ پڑھو دین کون ہے دین وارن جی تاریخ ہے حضرت موسیٰ حضرت عیسیٰ رسول اکرم پہرے امام کا آخری امام تائیں جے زندگی جا قصہ پڑھو فضائل جو روایتوں پڑھو معجزہ پڑھو ولادت شہادت جا ڈینہ یاد رکھو تاریخ یاد رکھو یہ تاریخ ہے دین صرف ہی ہے دین چاہے عقائد احکام اخلاق بس اساں جے ممبر تو چھتو بیان تھے کریں اخلاق بدھو کریں احکام بدھائیں کریں عقائد بدھائیں نا انہوں جو مطلب چاہے انہوں جو مطلب یہ ہے اساں جو ممبر دین کھاں پاک تاریخ تا اساں جام بدھائی سے چھاجے کرے ان کرے تو تاریخ قصہ ہے قصو بار بھی سمجھو اساں صرف ساموں وارن جے ان سمجھ کے ہیٹھ لائن جے لائے تو بابا بار بھی سمجھے کہ سات جام بدھایا سے پر دین بدھایو ہی سے کون تینجے کرے اج جو مولائی مومن تاریخ میں تو شاید حافظ بن جی وی ہو جے پر دین جو ایکڑو مسئلو کون تو جان تاریخ جو حافظ ہے بابا بارہنی امامن جے ولادت جو تاریخوں بے شہادت جو تاریخوں بے یاد تھس لیکن دین جا حکم نہ عقائد جانے نہ احکام جانے نہ اخلاق جانے کیس تائیں انہ میں پھاتھل رہن دو کیس تائیں پھاتھل رہن دو بابا تاریخ جا بھلے حافظ تھی ونجو نہ کو مسلمان تھی دو نہ کو مومن تاریخ عیسائی نہیں انگریزن بے اسلام جی لکھی ہے لیکن آہن عیسائی قصہ لکھی چھن تاریخ جا پڑھن لکھی چھن انڈیا میں ایک ہندو جے رسول اکرم جے تاریخ تے نون جلدن میں سیرت جو کتاب لکھیو ہے پر آہے ہندو ماں تو اگے کترا کتاب دیکھا جا جے کہ عیسائی پادری راہب ائی اہل بیت دی زندگی تے پورو سیرت جو کتاب ہے بارہ امامن جے ان تے آہن عیسائی بابا تاریخ معلوم کرن سان انسان نہ کو مسلمان تھیندو نہ کو مومن تھیندو مولا علی کے 18 پتر ہوجن یا 15 ہوجن یا 14 ہوجن انن سبنی جا نالا یاد رکھن مونتے فرض کون ہے مو جو تعلق صرف بن سا ہے جے کہ مو جا امام ہے اڑن پٹن جا نالا نہ کو قبر میں پوچھا ویندا نہ کو حشر میں پوچھا ویندا پر ایمان جے بارے میں پوچھو ویندو تو جو عقیدہ چھا ہویو پیرو سوال ہی مرن کا پویا من ربک رب کیر تھی عقیدہ جو سوال ہے بابا ایمان جو سوال ہے اول ما یحاسب به العبد صلاۃ قیامت میں پہلو سوال نماز جو हाणे ज़रा ग़ौर फरमाइजो, जेकॾहिं मूंखे ग़लति मालूम थी वञे त मौला अलीअ जी विलादत 13 रजब जे बजाए मूंखे मालूम थी वियो 14 रजब आहे, मिसाल तौरु, मुंहिंजे ईमान ते को फ़र्क़ु पवंदो? मुंहिंजे दीन ते को फ़र्क़ु पवंदो? क़यामत में पुछियो वेंदो त बाबा 13 हुई, तूं वरी 12 कीअं यादि कई? न, इन जो मतिलबु आहे त असां ज़ोर उन ॻाल्हि ते लॻायूं पिया जंहिं ॻाल्हि जी ओतिरी अहमियत आहे ई कोन। जंहिं ॻाल्हि जी अहमियत आहे उन ते ज़ोर असांजो आहे ई कोन, उन खां असां बिल्कुलु वांदा वेठा आहियूं। हाणे ज़रा मामूली जेको आहे उहो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो, ताकी तव्हां बि जेको आहे उहो ॾिसो। हीअ जेके अक़ीदा आहिनि इहे बुनियादी तौरु 5 आहिनि, तौहीद, अदल, नबूअत, इमामत, क़यामत। सॼी दीन जो दारो मदार इन तौहीद जे अक़ीदे ते, रिसालत बि तौहीद जे अक़ीदे ते, इमामत बि तौहीद जे अक़ीदे ते, क़यामत बि तौहीद जे अक़ीदे ते। तंहिंजे करे पहिरियों तौहीद जो अक़ीदो सम्झणो पवंदो, इनशाला सुभाणे सम्झाईंदुसि। अमलनि जो दारो मदार टोटल अमल 10 आहिनि, इन खां वधीक आहिनि कोन। नमाज़, रोज़ो, हज, ज़कात, ख़म्स, जिहाद, ही जेको वञो, इन में पहिरीं नमाज़ आहे। नमाज़ छाजे लाइ आहे? सभिनी खे ख़बर हूंदी आहे, बीहबो आहे, कुझु झुकबो आहे, कुझु सजदो कबो, छाजे लाइ आहे बाबा? इबादत छाजे लाइ, छो? घणा सम्झंदा आहिनि त अलाह जी का ख़िदमत था कयूं, पोइ सवालु थींदो आहे मलाइक घटा लाइ खे इबादत लाइ वरी जो इंसान खे पैदा कयां थी? नमाज़ छाजे लाइ? यादि रखो, नमाज़ इंसान जे लाइ हिकिड़ी एक्सरसाइज़ आहे, वर्ज़िश आहे। छाजे लाइ? ताकी इंसान खे यादि रहे त मुंहिंजो हिकिड़ो मालिक आहे, मां उनजो ग़ुलाम, बंदो, अब्दु आहियां। इन यादाश्त जे लाइ नमाज़ इहा कला ॿुधो, इहा कनस्तईन, साॻियो जुमिलो हर रकात में चवणो आहे। इहा कला ॿुधो, इहा कनस्तईन, तुंहिंजो बंदो आहियां, मालिक तूं आहे, मालिक तूं आ, मां बंदो आहियां, मालिक तूं आ, मां बंदो आहियां। इहो बंदो हुजणु इंसान खे ज़िंदगीअ में यादि रहे उन जे लाइ नमाज़ आहे। जेका नमाज़ इंसान खे बंदो न ठाहे उहा नमाज़ नमाज़ आहे ई कोन। छो त नमाज़ आहे हिन जे लाइ ताकी इंसान खे बंदो बणाए। बंदो छा आहे? ज़रा ग़ौर फरमाइजो, बंदो छा आहे? मां त सम्झाउंदुमि, मां पंहिंजे वजूद जो मां पाण मालिक आहियां, ज़मीन मुंहिंजी मिल्कियत आहे, हेतिरा पैसा मुंहिंजी मिल्कियत आहे, मां मालिक आहियां, बाबा हेतिरा ढग आहिनि मुंहिंजी मिल्कियत आहे। ग़लति फ़हमी आहे, ऐं इहा ई ग़लति फ़हमी नमाज़ कढणु चाहे थी। तूं कंहिं बि शइ जो मालिक आहीं कोन, बंदो ई बंदो आहे। मालिक आहीं कोन बाबा, बंदो आहे। सभिनी शयुनि खे छॾियो, ॿियनि शयुनि खे जेके इंसान जे वजूद खां जुदा आहिनि, बाबा जिस्म जो मां मालिक आहियां। अच्छा, तूं मालिक आ, ज़रा ग़ौर कर, निंड में पियो आ, जिस्म जे अंदरि निज़ाम हले थो पियो न, हाज़मे जो निज़ाम हले थो, रत जो निज़ाम हले थो, साह जो निज़ाम हले थो, अलाए केतिरा निज़ाम पिया हलनि, तूं पियो हलाए, तूं त सुतो पियो आ। तूं पियो हलाए, तूं त सुतो पियो आ, तोखे ख़बर ई कोन्हे। जेको हलाए पियो मालिक बि उहो थी, बंदो आहे, बंदो आहे, कंहिं बि शइ जो मालिक न आहे। साईं मुझे अकाउंट में 2 करोड़ पिया पिया आहिनि, मां 2 करोड़नि जो मालिक आहियां। मिसाल तौरु हाणे जेको आहे चेक लिखियो, हे 2 करोड़ कंहिंखे ॾेई छॾिया। मुंहिंजे वजूद मां वार बराबरि बि काई शइ घटि थी, कंहिं मूंखे चेक ॾिनो 50 करोड़ जो, मुंहिंजे अकाउंट में अची विया। मुंहिंजे वजूद में वार बराबरि बि इज़ाफ़ो थियो। इहा कहिड़ी मिल्कियत आहे बाबा, इहा कहिड़ी मिल्कियत आहे साईं? ही मुंहिंजी मिल्कियत आहे, टिशू पेपर मुंहिंजी मिल्कियत आहे। चवांसि थो अच, अचे ई कोन थो। अच बाबा, मुंहिंजी मिल्कियत आहे, अच, मां मालिक आहियां, अच। नथो अचे। इहा कहिड़ी मिल्कियत आहे जेको मालिक जो हुकुम ई कोन थी मञे? इहा कहिड़ी मिल्कियत आहे तुंहिंजी? हे मामूली टिशू पेपर तुंहिंजो हुकुम ई कोन थो मञे? मालिक उहो थींदो आहे जंहिंजो हुकुम नाफ़िज़ हूंदो आहे। अगरि तव्हांखे ॾिसणो हुजे त मालिक केरु आहे, त मालिक नुमाइंदो मोकिले कंहिंजे ज़रिए चंड खे 2 टुकड़ा कयो, कंहिंजे ज़रिए सिज खे वापसि आणियो। ॿुधायो त मालिक हू थियो? तूं कंहिं बि शइ जो मालिक न आहे। बंदो आ, बंदो आ, बंदो आ, इहा पंहिंजी हक़ीक़त सम्झ। बंदो थी रहंदे त सुकून में रहंदे, मालिक थियण जी कोशिश कंदे मालिक बणजी बि कोन सघंदे, परेशान रहंदे। बंदुआ 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 बंदुआ, इहा कन ॿुधो, इहा कनस्ताईं यादाश्त आहे सिर्फ़ु, नमाज़ यादि ॾियण जे लाइ आहे। त बंदो आहे तूं, बंदो आहे, बंदो आहे, बंदो आहे। इंसान खे विसरी थो वञे न, इंसान जो हिकिड़ो मर्ज़ु वेसरबो आहे। सुबुह जो जॾहिं उथे, थी सघे थो राति तोखे निंड पई, तूं विसरी वे, तोखे त मां बंदो आहियां को। सुबुह जो उथण सां अॻु में वज़ू करे हुनजे बारगाह में बीह ऐं चओ, इहा कला ॿुधो, मां बंदो आहियां। हाणे बंदो सम्झी ज़िंदगीअ में ज़िंदगी गुज़ार। वरी जॾहिं ज़ुहर जो टाइम थिए, थी सघे थो वरी तोखां विसरी वियो हुजे, वरी अचु बारगाह में, वरी यादि कर, इहा कला ॿुधो, इहा कनसि ताईं बंदो आहियां, बंदो आहियां, बंदो आहियां। जंहिंजी वेसर वधीक हुजे, उहो 5 नमाज़ूं जुदा जुदा पढ़े, ताकी यादि रहेसि त बंदो आहियां। जंहिंजी वेसर एतिरी न आहे, पोइ भले 2 नमाज़ूं गॾु पढ़े, 2 वक़्तनि ते 3 वक़्तनि ते यादि करे, पर जंहिंजी वेसर वधीक हुजे, उहो जुदा जुदा। बाबा तोखे यादि नथो रहे, तंहिंजे करे चओ बंदो आहियां, बंदो आहियां, बंदो आहियां। जेका नमाज़ इंसान खे बंदो न बणाए ऐं इंसान अञा सम्झे त मालिक आहियां, उहा नमाज़ नमाज़ आहे। हाणे हिकिड़ो जुमिलो, नमाज़ में बीहां थो, पिया मां बीहण जो मतिलबु छा आहे? हुनजे दरवाज़े ते बीठो आहे, जेको कुझु मिलई थो हुतां थो मिलई, तंहिं करे बीह हुनजे दरवाज़े ते। रुकूअ में थो वञे, बाबा सर झुकाए थो, छा मतिलबु आहे हिनजो? पंहिंजे इमाम खां पुछ, पहिरियों इमाम तोखे ॿुधाईंदो, जेको सर झुकाए थो, हीअ जेके इंसान जो सर आहे, इहो थोरो अॻिते कर, पोइते न कर, इहो अॻिते रख। मौला छाजे लाइ? मौला फरमाईंदा इन करे ताकी तुंहिंजो इहो अलामत आहे त तुंहिंजो बंदो आहियां, तुंहिंजी इताअत में रहंदुसि। हीउ सर अॻिते कयां थो, कटिजी त सघे थो, पर नाफ़रमानी तुंहिंजी नथी थी सघे। रुकू हिन जी अलामत मिटीअ में वेंदी, जंहिं मां ठही आयो आहे वरी मरी उन मिटीअ में वेंदे, वरी ॿियो सजदे खां पोइ सर खणी जेको वेही थो, अलामत इहा आहे त क़यामत में वरी ज़िंदह थी हुनजे बारगाह में वेहंदुसि। हाणे जेको तशहुद पढ़े थो इहो सम्झ त क़यामत थी वई आहे, हशर बरपा आहे, ख़ुदा जे बारगाह में वेठो आहे ऐं हुनजे साम्हूं पियो थो चए अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह। हाणे इहो थियो मोमिन जो मेराज, मेराज थियो न जॾहिं नमाज़ ईअं पढ़ी त मेराज थियो न, पहुतो न बारगाह ख़ुदा में, बारगाह ख़ुदा में पहुचणी त नमाज़ आहे, मेराज आहे। हाणे वापसि थो मोटे, दुनिया में वापसि मोटंदे, वापसि थो मोटे, वापसि कीअं मोटे थो? अस्सलामु अलैक अय्युहन नबी, ए नबी तो ते सलाम। वेहे ख़ुदा जे बारगाह में, वेहे मेराज ते, ऐं सलाम वरी नबीअ ते। नबी विच में किथां अची वियो? नबी विच में किथां अची वियो? सवाल ई हुआ, बाबा इहो मेराज तोखे सेखारियो कंहिं? जंहिं सेखारियो थी उनजी नमक हलाली आहे त हिन तां वापसीअ खां अॻु में सलाम हुनखे कर। बाबा नमाज़ सम्झो, नमाज़ जी हक़ीक़त सम्झो, रोज़े जी हक़ीक़त सम्झो। इंशाल्लाह सुभाणे अर्ज़ कंदुसि, वक़्त ते तव्हां बि कोन था अचो, तंहिंजे करे ॻाल्हियूं रहिजी थियूं वञनि। असांजे पाकिस्तान जो वॾो मसइलो इहो, मोमिन इंतज़ारु कंदा आहिनि त ही मौलवी साहिबु वेहे त पोइ वञो, ऐं वरी बानी इंतज़ारु कंदो आहे त मोमिन अचनि त पोइ शुरू कयूं पाण में कॾहिं ठहंदा। वक़्त जी पाबंदी सां वटि आहे कमु जो त वक़्तु जेको आहे उहो क़ीमत आहे, ऐं माल आहे मोमिन जो माल असां पवंदो ई कोन, ज़ाया कंदा आहियूं असां टाइम। यादि रखो इहो वक़्तु तव्हांजी ज़िंदगी अथव, ज़िंदगी अथव। जंहिं हुसैन जे गम में वेठा हुई उन सम्झायो आहे, ए इंसान तूं ॾींहंनि जो मजमू आहे, जेको ॾींहुं घटि थी वियो तुंहिंजे वजूद जो हिसो वियो। हाणे वजूद थो ॾिए, बाज़ारि में त वेठो आहे, टेलीविज़न ते वेठो आहे, ॿियनि जाइनि ते वेठो आहे, लेकिन मजलस में चवे थो अॻु में शुरू थिए त पोइ वञा, अॻु में शुरू थिए त पोइ वञा। बाबा तूं सम्झो ई कोन त तुंहिंजो इहो ज़िंदगी क़ीमती किथे थींदी? मजलस में वक़्तु ॾियण सां क़ीमती थींदी या बाज़ारि में जंहिंखे शैतान जो गढ़ चयो वियो आहे उते वेही नज़रूं हेॾे होॾे डोड़ाइण ऐं ज़बान दराज़ीअ सां इंसान जो वक़्तु क़ीमती थींदो? बाबा वक़्त ते अचो, मूं टाइम न आहे जो मां मसाइब पढ़ी सघां, हिकिड़ो जुमिलो सिर्फ़। जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी खे ख़बर पई हुसैन मदीनो थो छॾे, राति जो पहुतो आहे। फर्ज़ंद रसूल, तव्हां हिन वक़्तु अकेला दुनिया में फर्ज़ंद रसूल रहिया आहियो, पंहिंजे नाना जो मदीनो न छॾो। जीअं तव्हांजे भाउ सुलह कई हुई तव्हां बि सुलह कयो। मुला फरमाइनि था, जाबिर छा तोखे मालूम न आहे त जेको मुंहिंजे भाउ कयो उहो बि अलाह जो ऐं अलाह जे रसूल जो हुकुम हुयो, जेको मां कयां थो उहो बि अलाह ऐं अलाह जे रसूल जो हुकुम आहे। जाबिर छा चाहे थो त मुंहिंजे नाना ऐं मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजे भाउ हसन जी हिकिड़ो दफ़ो वरी ज़ियारत करे? जाबिर चए थो मौला हिन खां वधीक मुंहिंजी कहिड़ी क़िस्मत? पाण फरमाए मथे ॾिसो, जाबिर मथे ॾिठो, आसमानन जा दर खुलिया आहिनि, सभ खां पहिरें नूर जी अमारी नाज़िल थी थिए, मुहम्मद रसूलुल्लाह अचे थो, ॿी अमारी नाज़िल थी अली थो अचे, टे अमारी नाज़िल थी हसन थो अचे, चोथी अमारी नाज़िल थी हमज़ा थो अचे, पंजी अमारी नाज़िल थी जाफ़र तयार थो अचे, छही अमारी नाज़िल थी ज़ैद शहीद अचे थो। रसूल करम जाबिर खे ॾिसी चयो, जाबिर मां तोखे हुकुम न कयो हुयो त हसन जी बि इताअत कजां, हुसैन जी बि इताअत कजां। जाबिर तोखे विसारियो विसरी वियो, मां तोखे चयो न हसन जी बि इताअत कजां, हुसैन जी बि इताअत कजां। जाबिर छा तूं हुसैन जो मकाम ॾिसणु चाहे थो? हा या रसूलुल्लाह। रसूल करम जन फरमायो, हाणे मथे ॾिस। वरी जाबिर मथे ॾिठो, आसमाननि जा दर खुलिया आहिनि, हीउ शख़्स तूं वापसि परवाज़ कनि थियूं। इन्हनि सभिनी खे जाबिर जन्नत जे आला तरीन दर्जे ते ॾिसो। जॾहिं सभु शख़्सियतूं जमा थियूं, रसूल अकरम जन इरशाद फरमायो, हुसैन फर्ज़ंद असां वटि अच। हुसैन वञे थो, जाबिर ॾिठो रसूलुल्लाह सां गॾु वेठो आहे। हाणे नबीअ चयो जाबिर खे, जाबिर हुसैन जो मक़ाम हीअ थी, ख़बरदार हुसैन जी कॾहिं नाफ़रमानी न कजां। हुसैन वापसि मोटियो घर, उहो मिसलमान जो पैगाम आहे, हुसैन मूंसां मिली पोइ वञिजे। उम्मे सलमा हुसैन खे पालियो आहे। रिवायतुनि में आहे त हुसैन जी सभिनी खां वधीक मुहबत ख़वातीन में उम्मे सलमा सां आहे, ऐं उम्मे सलमा जी सभिनी खां वधीक मुहबत हुसैन सां आहे। हुसैन वियो, उम्मे सलमा पुछे थी, फर्ज़ंद हुसैन काॾह जी तयारी आहे? इमाम हुसैन बग़ैर कंहिं हुनजे फरमायो, इराक जी तयारी आहे। हालांकि इहो लफ़्ज़ कंहिं ॿिए खे नाहे चयो, इन करे त उम्मे सलमा जो मर्तबो इंतिहाई बुलंद आहे। इराक जी तयारी आहे। उम्मे सलमा रोअण लॻी, हुसैन इराक न वञो, छो मां इराक न वञो? उम्मे सलमा फरमाई थी, तुंहिंजे नाना रसूलुल्लाह मूंखे ॿुधायो, मुंहिंजो ई फर्ज़ंद हुसैन इराक में शहीद थींदो। उहा मिटी बि मूंखे ॾेई वियो आहे, जेका मूं वटि शीशे में मौजूदु आहे। इमाम हुसैन फरमाइनि था, अम्मा मूंखे हर हाल में इराक वञो, मूंखे शहीद थियणो आहे। अम्मा मां उन ॾींहं खे बि सुञाणा थो जंहिं ॾींहुं मां शहीद थींदुसि, उहा ज़मीन बि सुञाणा थो जंहिं हेठाईअ ते मुंहिंजो लाश हूंदो, मां उहा बि सुञाणा थो, जंहिं घड़ीअ मां शहीद थींदुसि, मां उहा बि सुञाणा थो। हाणे हुसैन चयो, अम्मा छा उहा ज़मीन जंहिं ते मां ज़ीनत सां ज़मीन ते ईंदुसि ॾिसणु चाहियो था? मौला उम्मे सलमा जे चहिरे ते हीअ पंहिंजो हथु ज़ाहिर कयो। उम्मे सलमा चए थी, मुंहिंजे साम्हूं जेके जेके मथां जॻहियूं ज़मीन जूं सिधियूं थी वियूं, मां करबला ॾिठी, ऐं मूंखे ॿुधाईंदो रहियो, अम्मा असांजे ख़ैमनि जे नसब थियण जी जॻह हीअ आहे, مجھے فرزند علی اکبر جی شہادت جی چکے ہیے مجھے زینت زمین تے کرن جی چکے ہیے حسین مٹی کھیا ام سلمہ جے حوالے کیا ام سلمہ یہ مٹی بھی رکھی سر جا جڑے یا خون تھے پکا سمجھ جا میں شہید تھو ام سلمہ کے مولا الوداع چے ویندے ویندے مولا فرمائن تھا ام سلمہ ماں دہی محرم تے شہید تھی ویندے ویندے مولا فرمائے ام سلمہ ماں دہی محرم تے شہید تھی دوست ام سلمہ چہتے دہی محرم گزری منجھند جو یا مٹی خون تھی لیکن رات جو جرہ ماں ستس تے رسول اللہ کے خواب نہ لٹھو عجیب رسول جو حال ہو وار کھلے لہن مٹی متھے میں کپڑن تے خون جا نشان ہیں معز کہو رسول اللہ یا رسول اللہ اچھا جی علامت ہے رسول اللہ فرمائے ام سلمہ ہائے ہائے حسین ان کے ساتھ ان کے کربلا میں دفن کرے تو اچھا حسین کے دفن کرے تو اچھا الا لعنت اللہ علی قوم الظالمین سیعلم الذین ظلموا ای منقلب ینقلبون